आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी वरवीं देश विदेशांतल्या लोकां कडेन संवाद सादतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडियो कार्यावळीचो 130वो भाग आसतलो. आकाशवाणी दूरदर्शनच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आनी न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर ही कार्यावळ प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचें थेट प्रसारण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच आकाशवाणी प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. शिमला तयार तळ्याचें सर्वेक्षण कालच्यान सुरू जालें. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी शिमला ग्रामस्थांचे मदीं बुधवारा जाल्ले बसकेन शिमला तळ्याचो प्रभावीत वाठार निश्चित करपा सयत युनिटी मॉल मेरेनच्या जाग्याचें सर्वेक्षण करपाचेर एकमत जाल्लें. बसकेन थारिल्ले प्रमाण अधिकारी शुक्रारा सर्वेक्षण करपाक आयिल्ले. अधिकाऱ्यांनी फक्त सर्वे नंबर 40/1 सर्वेक्षण करपाक सुरवात केल्या आनी तळ्याचो मुखेल भाग हो दुसऱ्या सर्वेंत येता थळाव्यांनी वाद घालो. ह्या वेळार अभियंते प्रमोद बदामी, गोंय जैव विविधताय मंडळाचे अध्यक्ष दोतर प्रदीप सरमुकादम, NIOचे तज्ञ अधिकारी हाजीर आशिल्ले. सरकारच्या युनिटी मॉल प्रकल्पा आड ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आसा. मुखेल वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान दक्षिण गोंय जिल्हो वेंचणूक अधिकारी कार्यालयाच्या समन्वयान आज 25 जानेवारीक सकाळी 11 वरांचेर फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरान राज्य पांवड्याचेर राष्ट्रीय मतदार दीस कार्यावळीचे आयोजन केला. गोयचे राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हे कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले. मुखेल सचिव डॉ व्ही कांडवेलू, राज्य वेंचणूक आयुक्त मिनी नोडिसुजा ह्या कार्यावळीक उपस्थित रावतले. मजो भारत मजे मत ही अंदूच्या राष्ट्रीय मतदार दिसाची संकल्पना आसा आनी भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक ही ताची टॅगलायन आसा. गोयच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान उत्तर गोयच्या जिल्हो वेंचणूक अधिकाऱ्याच्या समन्वयान आज 25 जानेवारीक सकाळी 11 वरांचेर दोनपावला CSIR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या SZ कसीम सभाघरान 16वो जिल्हो पांवड्यावेलो राष्ट्रीय मतदार दीस आयोजित केला. उत्तर गोयचे जिल्हाधिकारी, जिल्हा वेंचणूक अधिकारी अंकित यादव या कार्यावळीक मुखेल सोयरे आसतले. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या उपस्थितीन काल लोकभवनात लोकभवन दर्शन भोंवडेक 5वो पावटो दाखयलो. हाका लागून गोंय पर्यटन उदरगत महामंडळ GTDC संबंधित लोकभवन भोंवडेक परतून सुरवात जाली. ह्या कार्यावळी उपरांत लोकभवन परिसराची एक मार्गदर्शित भोंवडी आयोजित केल्ली. हरिद्वारच्या पतंजली योगपीठ उपरांत गोंय सरकाराच्या सहकार्यान आमी गोंयांत पतंजलीचे सगळ्यांत व्हडले वेलनेस सेंटर बांदपाचे आसात अशें बाबा रामदेव हांणी पणजेंत पत्रकारां कडेन उलयतना सांगले. गोंय सरकाराक वेलनेस सेंटरा खातीर थेरपिस्ट आनी दोतोरांची गरज आसा हाचे खातीर व्हड प्रमाणांत वेवस्था करतले. बाबा रामदेव हांचे योग फॉर ऑल, योग फॉर सोल ह्या संकल्पनेचेर गोंयच्या IAS, IPS तशेंच सरकारी अधिकाऱ्या खातीर काल पणजेन योग सेतूचेर सत्र जाले. ह्या वेळार ते भलायकी आनी निरोगीपणाचेर उलयले. दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांदीस हांच्या थळाव्या खासदार निधी येवजणेंतल्यान कुंकुल्डे केपे हांगाच्या श्री दयानंद बांदोडकार शाळेक नवी बस दिली. बशीचे उक्तावण खासदार फर्नांदीस हांणी केले. भारत सरकाराच्या म्हायती प्रसारण मंत्रालयाच्या गोंयांतल्या केंद्रीय संचारण ब्युरोन CBCन पणजेच्या मेरी मॅकलेट गर्ल्स हायस्कुलान राष्ट्रीय चलयो भुरगीं दिसा निमतान एक खाशेली कार्यावळ घडोवन हाडली. चलयांचे सशक्तीकरण आनी शिक्षण ह्या विशयाचेर कार्यावळीन भर दिल्लो. गोंय वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 33 ते 34 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 19 ते 20 डिग्री सेल्सियस आसपाची शक्यताय आसा. गोंय आनी बडोडा ह्या पंगडा मदली 23 वर्सां पिराय सकयल्ली CK नायडू अ गटांतली 4 दिसांची मॅच दुसऱ्या दिसा उमळशीक वाडोवपी स्थितीन पावली. सांगेच्या GCA मैदानाचेर मॅच चालू आसा. बडोड्या पंगडाचो पयलो डाव 6/5, 275 धावण्यावेल्यान 298 धावण्यांचेर सोंपयल्या उपरांत गोंय पंगडान दुसऱ्या दिसाचो खेळ सोंपो मेरेन 9 विकेटी वगडा 221 धावण्यो केल्यात. अशे तरेन गोंय अजून 77 धावण्यांनी फाटीं आसा. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो सांजवेळा 7 वसांक.